प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय. हे थिओफिला, येशूने जे शिकवले आणि केले व ज्याविषयी मी पहिल्या ग्रंथात नमूद केले, त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला, या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवून 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम शहर सोडू जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला, खरा थोड्या दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मेने होईल. मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत, ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि यरुशलेम शहरात, सर्व यहुद्या आणि शमरून प्रांतात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला आणि मेघांनी त्यास दृष्टी आर केले. नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरकून पाहत होते तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या समोर उभे राहिले आणि ते असे बोलले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तुम्ही त्यास जसे आकाशात जाताना पाहता तसाच तो परत येईल. मग यरुशलेम शहराजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर ते यरुशलेम शहरात परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत, जिथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, जुलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते, तिथे गेले. हे सर्वजण आणि त्यांच्यात कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 मनुष्याच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, बंधुजन हो, येशूला धरून देणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्मेने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तविले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेच्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता. त्याने आपल्या दृष्टाईचे कृत्यावरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालता पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची आतडी बाहेर पडली. हे यरुशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले, म्हणून त्याच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की त्याचे घर उजाड पडो व त्यामध्ये कोणी न राहो आणि त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. म्हणून प्रभू येशू आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात, योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले त्या दिवसापर्यंत, तर जी माणसे आपल्या संगतीसोबत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्यांच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तेव्हा ज्याचे उपनाव युक्त होते तो बरसबा म्हटलेला योसेफ व मत्थिया या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सेवकपद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव. मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठा टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली तेव्हा त्यास 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले.